अध्याय तेरावा श्लोक बाविसवा उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहस्मिन् पुरुषः परः। हा प्रकृति माजी उबा परिजुई जैसा वोथंबा, या प्रकृति पृथ्वी नभा तेतुला पाडू। प्रकृति सरितेचा तटी मेरू होय हा किरीटी, माजी बिंबे परी लोटी लोटो नेणे। प्रकृति होये जाए हा तो असतुची आहे, म्हणोनी आब्रह्माचे होये शासन हा। प्रकृति येणे जिये याची या सत्ता जगविये, या लागी ये वर यितू हा। अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी, तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी। हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाते। पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी, बोलिजे ते अवधारी ययातेची। अगा प्रकृती परवता एकू आथी पंडुसुता, ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै।
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोहा शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। देवाचिया द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या। हा जो हरिपाठाचा पहिला अभंग आहे त्याच्या पहिल्या चरणावर आपण चिंतन करतो आहोत। देवाच्या द्वारामध्ये जो क्षणभर उभा राहिला त्यांनी चारही मुक्ती साध्य केल्या। त्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण देव कोण कसा याच्या संबंधी पाहिलं। मुख्य देव निर्गुण निराकार अचिंत्य अव्यक्त अक्षर अविनाशी सच्चिदानंद, हा जो मुख्य देव आहे त्या मुख्य देवापासून म्हणजे तत्व म्हणा देव म्हणा परमतत्व म्हणा, या परमतत्वापासून किंवा देवापासून सगळी चर आणि अचर अशी सृष्टी निर्माण झाली। हा जर देव नसता, हे जर निर्गुण नसतं तर सृष्टी निर्माण झाली नसती, अव्यक्त नसतं तर सृष्टी निर्माण झाली नसती। या सगळ्या सृष्टीला अव्यक्ताचा मूळ परम अशा तत्वाचा आधार आहे, आधाराशिवाय ही सृष्टी नाही। या सृष्टीला जसा या परमतत्वाचा आधार आहे तसं हे परमतत्वच सृष्टी झालेलं आहे। जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। दही या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही, दूध दुधाला विरजण घातलं की मग त्याचंच दही होतं। त्यामुळे हा जो देव आहे, हा देव जो निर्गुण आहे तोच सगुणाला देखील आलेला आहे। याच्यामध्ये अवघड असं काही नाही, न पटण्यासारखं असं काही नाही। पदार्थ विज्ञान देखील म्हणतं की अव्यक्तातूनच जड निर्माण झालेलं आहे। हा जो देव आहे अथवा परमतत्व आहे अथवा चेतन स्वरूप अस्तित्व मात्र अशी गोष्ट आहे, त्याच्या द्वारात उभं कशाला राहायचं हा प्रश्न आहे। त्याचं द्वार कुठं आहे हा प्रश्न आहे। त्याला द्वार असू शकतं का असा प्रश्न आहे। निर्गुणाला द्वार कसं असू शकेल? विनोबा म्हणतात की घराला खिडक्या, शेताला खिडक्या कशा काय? शेताला खिडक्या नाही असू शकत। घर आहे तोपर्यंत खिडक्यांची गोष्ट ठीक आहे। घर आहे तोपर्यंत दार आहे। शेताला दार कसं? सगळ्या बाजूने शेताची द्वारच। मग हा जर देव अव्यक्त असेल, निराकार निर्गुण असा असेल, खूणच जर त्याला नसेल मूळ देवाला, थोरल्या देवाला, तर मग त्याला द्वार कसा असेल? त्याला द्वार असायचा प्रश्न उद्भवेल कसा? याचं उत्तर असं आहे की वस्तुतः त्याला द्वार नाही। त्या देवापेक्षा जर कोणी वेगळा असेल तर मग द्वाराचा प्रश्न येतो। जर सगळीच सृष्टी म्हणजे त्या अव्यक्तापासूनच बनलेली गोष्ट असेल आणि त्या सृष्टीचेच आपण एक घटक आहोत ना, याचा अर्थ आपण त्या अव्यक्त तत्वाचेच घटक आहोत, मग कोणी कुठं जायचं, कोणत्या द्वारातून कोणी कुठं प्रवेश करायचा? पण या गोष्टीची दुसरी बाजू अशी आहे की ही तात्विक गोष्ट आपल्या अनुभवाची आहे का? परमेश्वर पुष्कळ निराकार आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, जन्म मरण रहित आहे, पण आम्ही जन्मणारे आणि मरणारे आहोत असा आमचा भाव आहे, आम्ही पापी पुण्यवान असा आमचा भाव आहे, तो अव्यक्त असेल तरी आम्ही व्यक्त आहोत असा आमचा भाव आहे, आम्हाला एक देह आहे आणि तो देह मी अशी आमची भावना आहे, म्हणून मुक्तीचा प्रश्न, चारी मुक्तींचा प्रश्न। नाहीतर मुक्ती ही खरं म्हणजे सहज स्थिती आहे, पण आम्हाला ती कशी कळणार? कारण आम्ही देहाबरोबर जन्मणारे, देहाबरोबर मरणारे असं आम्हाला समजतोय, ही वस्तुस्थिती आहे। सगळ्याच गोष्टी तत्वज्ञानाच्या भाषेत पाहता येणार नाहीत, त्याच वेळेला आम्ही कुठं आहोत हे पाहणं गरजेचं आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज देवाची या द्वारी असा शब्द वापरतात। देवाला द्वार आहे, आमच्या पक्षी त्याला द्वार आहे, याचं कारण आम्ही अल्प आम्हाला स्वतः समजतो, अल्प शक्तिमान समजतो, अल्पज्ञ असं समजतो, देहापुरती सीमित असे आम्ही आम्हाला समजतो, म्हणून देवाला द्वार आहे। द्वार याचा अर्थ रस्ता, जाण्याचा मार्ग। द्वार ही जी गोष्ट असते तिथून बायफर्केट झालेल्या, एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या गोष्टी मिळण्याची शक्यता असते, त्या गोष्टीकडे प्रवेश करण्याची शक्यता असते, त्याला द्वार असं म्हणतात। बाहेर आणि घरामध्ये काही फरक आहे की नाही? बाहेरच्या वातावरणातून घरातलं जे वातावरण आहे, घरामध्ये निवारा आहे, इथं निवारा आहे, बाहेर वारा आहे, त्याच्या सापेक्ष इथं निवारा आहे, आश्रय आहे। या आश्रयाच्या ठिकाणी जर यायचं असेल तर सगळ्या बाजूनी बंदिस्त असणं तर गरजेचं आहे, आणि जर सगळ्या बाजूनी बंदिस्त असेल तर कुठून तरी आत यायला जागा तर पाहिजे। जी आत येण्याची जागा आहे त्याला द्वार असं म्हणायचं। बाहेरचा परिसर आणि आतला परिसर याच्यामध्ये उघड उघड फरक आहे, आणि हा फरक द्वारातून आत बाहेर गेल्यामुळे लक्षात येतो। देह बुद्धीचं आम्ही समजत असलेलं विश्व आणि असीम प्रांत असलेला असा देवाचा प्रदेश याच्यामध्ये कुठेतरी द्वार आहे आणि त्या द्वारात क्षणभर उभं राहायला ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगताहेत. द्वारातून आत जायचं. समर्थ म्हणतात महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. देवदर्शन जर घ्यायचं असेल तर महाद्वार ओलांडायला लागतं, आत जायला लागतं आणि मग देवाचं दर्शन होतं. तसं देहबुद्धी देहच मी, अल्प मी, व्यक्त मी, आकारवान मी, सगुण आणि त्रिगुणांनी युक्त असा मी, ही माझी स्थिती आहे आणि तो अव्यक्त निराकार निर्गुण सच्चिदानंद जन्म मरण रहित असा आहे. तो मूळ तत्व आहे आणि त्या मूळ तत्वापासून मी झालेलो आहे. मी त्या मूळ तत्वापासून आता खूपच बाजूला गेलेलो आहे. जवळजवळ मला माझ्या मूळ स्वरूपाची आठवण नाही अशी परिस्थिती झालेली आहे. असं असल्यामुळं माझ्या परिस्थितीतून त्या तत्वापर्यंत पोचणं याचा अर्थ मी देखील निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य या बोधावर प्राप्त होणं आणि हे प्राप्त होण्याचा जो ट्रान्झिट पिरियड आहे ज्याच्यातून तिकडं मला जायचं आहे तिथं हे द्वार आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. एका परिसरातून दुसऱ्या परिसरामध्ये जाण्यासाठी द्वार असतं. त्या ठिकाणी एकदम बायफर्केशन आहे पण द्वार असल्यामुळे सोय आहे. अशा रीतीने अल्पापासून जो व्यापक आहे त्याच्यापर्यंत जाण्याचं द्वार म्हणजे देवाचं द्वार. ज्या ठिकाणी माझ्या अल्प असण्याच्या अशा समजुती ज्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर नाहीशा होतील ते ठिकाण म्हणजे देवाचं द्वार. याच्यासाठी म्हणजे तत्वज्ञानात्मक या जरी गोष्टी असल्या तरी देखील आपल्याला उपयोगी म्हणून साधना निर्माण झाल्या. म्हणून देवाचं द्वार म्हणजे प्राथमिक अर्थ असा घ्या की साधना, या साधनांनी देवाच्या द्वारामध्ये आपण उभे आहोत. साधनांच्या योगानी देवाच्या द्वारात आपण उभे आहोत. नाहीतर देव आपल्या ठिकाणी आहे आणि आम्ही आमच्या ठिकाणी आहोत. कुठे एकमेकांच्या आत बाहेर प्रवेश करायला जागा नाही. म्हणून अगदी सुरुवातीचा अर्थ घेतला पाहिजे देवाचं द्वार याचा अर्थ साधना. मी प्रथम निर्गुणाच्या अंगाने बोलतो आहे. व्यापक तत्वाशी एकरूप होण्यासाठी जर कोणता उपाय असेल तर तो साधना आणि द्वार हा उपाय आहे आत जाण्याचा. साधना हा उपाय आहे आत जाण्याचा. आणि जोपर्यंत दारात आपण उभे आहोत आणि आत पाऊल टाकलेलं नाही तोपर्यंत प्रवेश झाला असं म्हणता येत नाही. साधना करणं म्हणजे पाऊल आत टाकण्याला प्रवृत्त होणं. साधना माहीत असून केवळ चालणार नाही. माहितीये की नामस्मरणानी ते होतं, ध्यानानी ते होतं, पूजेनी ते होतं, तीर्थयात्रेनी ते होतं, पण नुसतं माहीत असून चालणार नाही. साधनेला प्रवृत्ती पाहिजे. म्हणून त्याच्या ठिकाणी प्रवेशाकरता द्वार, आता द्वाराच्या ऐवजी मी द्वार असं म्हणेन, पुष्कळ असतील एक ध्यानाचं द्वार असेल, एक नामस्मरणाचं द्वार असेल, एक पूजेचं द्वार असेल, एक चिंतनाचं द्वार असेल, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवविधा भक्ती हे द्वार असेल. या द्वाराचा अवलंब करूनच आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसे जातो तसे साधनेचा अवलंब करून आपण देखील परमात्म स्वरूप अशा प्रकारे परमात्म स्वरूपाला भेटायला जाऊ शकतो. आपण जे ध्यान करतो ते ध्यान हा ध्यानाचा अभ्यास आहे, त्याला ध्यान असं म्हणता येत नाही. आपण ध्यानाचा अभ्यास करतो, आपण ध्यानाला बसतो याचा अर्थ ध्यानाचा अभ्यास करतो. ज्ञानेश्वर महाराज ध्यानाची व्याख्या करताना असं म्हणतात की ध्याता म्हणजे ध्यानाला बसलेला साधक, आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी मी ध्यान करणार आहे या वृत्तीचा आश्रय घेऊन, या वृत्तीवर आरूढ होऊन ध्येयत्वे घे ते जे ध्येय आहे त्याच्याशी एकरूप होतो. ध्येयत्वे घे हे जाणावे ध्यान रूढीगा, याला ध्यान रूढी असं म्हणतात. म्हणजे ध्यान खऱ्या अर्थाने ध्याता मी ध्यान करणार आहे या वृत्तीवर आरूढ होऊन जेव्हा ध्येयाशी एकरूपता साधतो त्याला ध्यान असं म्हणतात. आपण जो करतो तो ध्यानाचा अभ्यास, त्याच्यातच क्षण क्षण एकरूपता अर्थात साधत असते, कोणाला साधते, कोणाला तासभर विचारांचा त्रास होतो. ज्यांना विचारांचा त्रास होतो आणि एका तासात काही नाही मिळालं तर ते दार ठोठावतायत, त्यांच्याकरता द्वार बंद आहे. द्वार नेहमी उघडच असेल असं नाही, द्वार बंद आहे त्यांच्याकरता. द्वार असं जेव्हा म्हणतो तेव्हा दारही अपेक्षित आहेत, नुसती आत जाण्याची जागा नव्हे. म्हणून त्यांच्याकरता द्वार बंद आहेत. पण ज्याला क्षणभर मनाचं अमन झाल्याचं लक्षात आलं आणि त्यावेळेला आपण शांती स्वरूपाला प्राप्त झालो असं समजलं, त्याच्याबाबत त्या क्षणापुरतं ध्यान घडलं, कारण त्यालाच ध्यान असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडुसुता किजे जेगा. मग हे कुठपर्यंत करायचं ध्यान? जोपर्यंत ध्येय ध्यान आणि ध्याता यांची एक रूपता होत नाही तोपर्यंत, या तिघांची एक रूपता होईल तोपर्यंत ध्यान करायचं. आणि एक रूपता झाल्यावर मग त्याला काय म्हणायचं? एक रूपतेला काही नाही म्हणत, मग तो त्याच्याशी समरसच झाला. म्हणून ही जी ध्यान रूढी आहे, क्षणभर त्याच्याशी एकरूपता साधणं हे जे आहे त्याला देवाचं द्वार म्हणता येईल. आणि जर थोड्या जास्त काळ पर्यंत तो समरस होऊन तसाच राहिला तर मग तो देवाशी एकरूपच आपण आहोत अशा बोधाला प्राप्त होतो. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्याला स्वरूप बोधच प्राप्त होतो आणि त्या ठिकाणी तो राहतो. या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये पहिला अडथळा जर कशाचा येत असेल तर विचारांचा अडथळा येतो, विकारांचा, मीपणाचा किंवा अस्मिता, तो सगळ्यात शेवटचा अडथळा राहतो. विचारांचा अडथळा जर बाजूला झाला, जे विचार समोर उठला आणि ध्याता जो आहे त्या ध्यात्यानी तो विचार बाजूला सारला, तो गळून पडतो विचार. पुढच्या काळात विकारांचाही त्रास होत असेल, विचारांचा त्रास कमी झाल्यावर विकारांचा त्रास प्रबळ होतो. नवीन ध्यान करणारा जो मनुष्य आहे त्याला आपल्याला ध्यान जमतंय अशी खात्री वाटायला लागते. तो म्हणतो की चांगलं होतंय, जमतंय. जमतंय याचा अर्थ विचार गळून पडायला सुरुवात होते, विचाराकडे साक्षीत्वानी पाहायचं हे समजतं. पण विचारांच्याही खोल आत जाऊन बसलेले विकार आहेत, त्याच्या संबंधी त्या वेळेला त्याला कल्पना येत नाही. पण विचारांचा त्रास नाहीसा होतो आहे असं म्हणेपर्यंत विकारांचं चिंतन जेव्हा सुरू होतं तेव्हा तो खरा हैराण व्हायला लागतो. तो असं म्हणायला लागतो की एरवी मला काही त्रास होत नाही आणि ध्यानाच्या वेळेला केवढे विकार उफाळून येतात, मी इतका वाईट आहे की काय असं त्याला वाटायला लागतं. मी किती विषयांचं चिंतन करतो. याचं कारण विचार हे एक वरवरची गोष्ट आहे, पण विकार ही अजून अंतर्गत गोष्ट आहे. विचारांचा त्रास होत नाही ही स्वागतार्ह गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर उठणारा विकारांचा त्रास हाही विचारांच्याच अंगांनी असतो. पण त्याच्यामध्ये मी थोडा फरक केला. विचार याचा अर्थ स्वैर विचार असं मी म्हणालो. आणि विकार देखील विचारांच्या अंगानेच उठत असले तरी त्याचं चिंतन फार प्रबळ असतं. आणि जर ध्याता म्हणजे साक्षी बसलेला द्रष्टा त्या विकारांनाही प्रत्येक विकाराला सोडून द्यायला शिकला, मी आत्ता मला कोणत्याही विचाराचं अथवा विकाराचं काम नाही म्हणून तो जर सोडून द्यायला लागला आणि विकारही नाहीसे व्हायला लागले, त्याच्याही मुळाशी असणारा असा जो मीपणाचा भाग आहे, तो मीपणाचा भाग म्हणजे आपलं कर्तृत्व आठवणं, आपल्याविषयी असणाऱ्या विशेष कल्पना, आपण आपल्या यशाविषयी केलेल्या विशेष कल्पना, याचं चिंतन व्हायला सुरुवात होते. ज्याला योग सूत्रकारांनी अगदी शेवटच्या स्थितीत अस्मिता असं म्हटलेलं आहे. मीपणा तिथं शिल्लक राहतो, त्या मीपणाचं हे स्थूल स्वरूप आहे. आणि वो विचाराचा त्रास होत नसताना, विकारांचा त्रास होत नसताना, म्हणजे हे त्रास सबसाइड केले, बाजूला केले, हे शक्य झालेलं असताना तो सतत मीपणाचं चिंतन ध्यानामध्ये करण्याची शक्यता असते. मी चांगला, माझं काम स्वच्छ, माझं शिस्तीचं, माझे संस्कार चांगले, माझी कर्म चांगली, माझं यश चांगलं, अशा प्रकारे काही ना काहीतरी सुरू होतं. किंवा मी चांगलं यश मिळवावं, मी अजून धनवान व्हावं, मी जिथं आहे तिथं मी खूप चमकावं, अशा पद्धतीने मीपणा त्याच्या मागे लागायला सुरुवात होते. आणि जेव्हा तोही नाहीसा होतो त्याच्याकडेही साक्षीत्वाने पाहायला लागतं. अशा वेळेला त्याला खऱ्या अर्थाने शून्याचा प्रांत लागतो. म्हणजे विचार, विकार आणि मीपणा विरहित अशी स्थिती, त्याच्यापुढे मन टिकत नाही. प्रथम विचार, विकार आणि सूक्ष्म उठणारे मीपणाचेही तरंग जर नाहीसे झाले तर हे तरंग म्हणजे बाहेरून उसनी आणलेली गोष्ट असावी तशी, पण आपल्यातूनच निघालेली. पण आपण त्याच्याकडे तिढाईत दृष्टीने पाहतो, ध्यानामध्ये वेगळेपणाच्या दृष्टीने पाहतो आणि मग त्या एक एक भावना नाहीशा व्हायला लागतात. ते उठणारे विचार अथवा वृत्ती शून्य व्हायला लागतात आणि मग अशी स्थिती निर्माण होते की द्रष्टा द्रष्टुत्वानी बसलेला आहे आणि समोर विचारच नाही. याला शून्य असं म्हटलेलं आहे. शून्य याचा अर्थ आता त्या बाजूने काही उठणार नाहीये. विचाराच्या अंगाने आता काही खायला शिल्लक राहिलेलं नाहीये आणि द्रष्टा मात्र पाहतो आहे. हे जे शून्य आहे हे शून्य खऱ्या अर्थाने देवाचं द्वार आहे. प्राथमिक रीतीने साधन आहे देवाचं द्वार, पण त्या साधनेमध्ये देखील ध्यान जर घेतलं तर ध्यान हे देवाचं द्वार असेल तर स्थूल मानाने आहे असं आपण म्हणू, पण त्याच्यातली खरी सूक्ष्मता अशी आहे की शून्य हे देवाचं द्वार आहे. कारण जेव्हा ध्येयत्वानी तो ध्याता आपल्या स्वतःला पाहतो तेव्हा मग तो द्वार ओलांडूनच पलीकडे गेला. पण द्वार ओलांडायच्या आधी हे शून्य लागतं. हे शून्य आपल्या सगळ्या कृतींमध्ये सगळ्या क्रियांमध्ये आहे. जसं श्वास घेतला आणि सोडायला सुरुवात व्हायची आहे, घेण्याची सगळी प्रेरणा संपली आणि सोडण्याची प्रेरणा प्रक्रिया सुरू व्हायची आहे, या दरम्यान श्वास थांबतो आणि मग मागे येतो. थांबण्याची एक क्रिया आहेच आणि मग सुटतो. ही जी थांबण्याची क्रिया आहे ही क्षण मात्र किंवा क्षणाचाही काही भाग ही असतेच. श्वास सोडल्यावर देखील सोडणं संपूर्णपणाने झाल्यावर थांबणं आहे आणि मग घेणं आहे. दोन्ही वेळेला शून्य आहे. एका वेळेचं निर्देशित केलं हे समजण्यासाठी आहे. म्हणून श्वास घेतलेला आहे आणि सोडण्याच्या आधी शून्य आहे हे लक्षात आणून दिलं. ही शून्य जी मध्यस्थ स्थिती आहे, उभय क्रिया विवर्जित अशी स्थिती, ही स्थिती ध्यानाच्या वेळेला एक विचार तर संपलेला आहे आणि पुढचा विचार उठलेला आहे, या दरम्यानच्या काळात संपून उठेपर्यंत शून्याची स्थिती असते, पण ती लक्षात येत नाही. म्हणून वेगळेपणाने किंवा दृष्टित्वाने जो पाहतो, वेगळेपणाने विचारांकडे जो पाहतो, त्याला पहिला विचार संपल्यावर आणि विचाराशी संबंध नाही अशा प्रकारची भावना धरल्यामुळं पहिला विचार संपल्यानंतर त्याच्या पुढच्या क्षणाला विचार उठत नसतो, विचार नसतो, त्याच्या पुढच्या क्षणालाही विचार नसतो आणि मग एका क्षणाला विचार उठतो. असे हे जे एखाद दोन तीन क्षण निघून जातात त्यावेळेला विचार शून्यता असते, वृत्ती शून्यता असते. ही जी निर्विचार शून्यता आहे किंवा वृत्ती शून्यता आहे, ही शून्य म्हणू इतकी देखील जाणवत नाही, इतकी अल्प असतेच प्रत्येक वेळेला. पण जो बसतो, जो उभा राहिलेला आहे देवाच्या द्वारामध्ये ध्यान करतो आहे, त्याच्याबाबत मात्र त्याला ती लक्षात यायला सुरुवात होते. एरवी सर्वांनाच असते ती. हे ते देवाचं द्वार आहे. हे शून्य म्हणजे देव नाही. समर्थांनी एक सावधगिरीची सूचना देखील दिलेली आहे. देव समजोनी काय ती ओवी आहे, मुरडले तेथूनी माघारी. ही जी शून्य स्थिती आहे, ही शून्य स्थिती म्हणजेच देव असं वाटायला लागतं. कारण इतकी शांत स्थिती कधीच अनुभवलेली नसते. इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव लोक देव म्हणती. आणि हा जो देव आहे, हा देव समजून तिथूनच साधना सोडून देणारी देखील मंडळी आहेत. गाठलेलं गाठलं, जे गाठायचं होतं ते गाठलं, जे प्राप्तव्य होतं ते प्राप्त केलं असं त्यांना वाटतं. ही शून्य स्थिती देखील मोठी आरामदायी आनंददायी अशी असते. आनंद नसतो तिथं, पण त्याला शांत वाटतं, कारण विचाररहितता असते. म्हणून समर्थ म्हणतात की महाद्वार ओलांडावे, मग देव दर्शन घ्यावे. शून्य ओलांडोनी मिळावे परब्रह्माशी, तशा प्रकारे शून्य ओलांडून परब्रह्माशी एकरूप व्हायचं असतं. म्हणून हे द्वार आहे, हे शून्य हे द्वार आहे. ही शून्य स्थिती मोठ्या सजग अशा प्रयत्नांनी प्राप्त होत असते, सावध प्रयत्नांनी प्राप्त होत असते. गुरुकृपा देखील त्याला लागते. गुरुकृपेचं काम असं त्या ठिकाणी की कृपेचा भाव नसेल तर मी करतो असा भाव राहतो आणि कधीही होत नाही. कृपेचा भाव लागतोच, कृपेनीच होतं असं साधकाच्या पक्षी खरं आहे. हे कृपेनीच होतं, अथवा त्याच्या खेरीज मी हे प्राप्त करतो हा भाव बाजूला सारता येत नाही, ही अडचण राहते. म्हणून ध्यान हे द्वार आहे. क्षणभर अमन अथवा शून्य अवस्था उरते, ते ध्यानाच्या अंतर्गत ही असणारं खऱ्या अर्थाने द्वार आहे. जर नामस्मरणाची साधना करत असू आणि नामस्मरणाच्या वेळेला हा अभंग आलेला आहे, पण द्वार फक्त नामस्मरणाच्या वेळेला असतं असं नाही, सर्व साधनांच्या वेळेला द्वार तर तयारच आहे. म्हणून मी ध्यानाच्या बाबत द्वार म्हणजे काय हे सांगितलं. नामस्मरणाच्या वेळेला देखील द्वार आहेच, द्वार लागणारच. बरीच द्वार आहेत त्या महालात प्रवेश करायला, आणि एका बाजूने आमच्या सापेक्ष महाल आहे. एरवी ते शेताला खिडक्या कुठल्या हे तर खरंच आहे, शेताला द्वारं कुठली हे तर खरंच आहे, पण आम्ही इतके बाजूला पडलेले आहोत की आम्हाला इकडून तिकडे जाण्यासाठी एका द्वाराची आवश्यकता आहे. नामस्मरण करत असताना नामधारकांनी काही भावना धरून नामस्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. या ज्या काही भावना आहेत त्याच्यामध्ये मुळात नाम घेणारा जीव हा परमात्म स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, अशा प्रकारचा भाव पाहिजे. आता आपण इतके पुढे आलेले आहोत, किती हरिपाठ पाहिला, अद्वैत भावानी कसं नाम घ्यायचं हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, त्या भावानीच घ्यायला पाहिजे असं ते म्हणतात. म्हणून नामस्मरण असेल तर त्या नामस्मरणामध्ये देखील अद्वैत भावानी उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसे नि होय असं म्हणतात. अद्वय वाटा माहिती पाहिजेत, आपण आणि तो एक आहोत, ही प्राथमिक भावना अतिशय गरजेची आहे. या भावनेनी आनंद होतो, नातं जोडलं की आनंद होतो, मी आणि तो एक आहोत असं म्हटलं की आनंद होतो, नाहीतर तो त्याच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी, क्षीण होईल, मन दमेल कंटाळेल, वाणी दमेल कंटाळेल, किती नाम घ्यायचं काहीच होत नाहीये असं वाटेल. पण हेच जर नातं जोडून मी आणि तो एक आहोत असं म्हटल्यानंतर नामधारक आहे त्याच्या ठिकाणी केवढी भावना निर्माण होईल. याचा अर्थ मीही सच्चिदानंद आहे असं नामधारकाला जेव्हा वाटेल तेव्हा त्याला नाम घेण्यात देखील उत्साह येईल, आनंद येईल. म्हणून नामधारकांनी आपण परमात्म स्वरूप आहोत, जीव हा मुळातच ब्रह्मस्वरूप आहे हे लक्षात ठेवणं ही गोष्ट गरजेची आहे. नामस्मरण हा एक आधार आहे. नामाच्या अंगाने स्मरण आपल्या आत्मस्वरूपाचं वारंवार व्हावं अशी इच्छा आहे. म्हणून नाम हे एक साधन आहे, टूल आहे. त्याच्या आधाराने प्रत्येक वेळेला ते टूल वापरून नामधारक आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची आठवण करतो आहे, अशा पद्धतीने नाम पाहिजे. आणि जो नामी आहे त्या नामी विषयी म्हणजे ज्याचं नाम आहे तो याच्याविषयी स्पष्ट कल्पना पाहिजे. राम कृष्ण शिव दत्त अशी नावं आहेत आणि अशा नावांच्या संबंधित देखील मूर्ती आहेत आणि एका बाजूला परमात्मा आहे. परमात्मा मूळ परमात्मा जो आहे निर्गुण निराकार त्याचं आपण नाम घेतो आहोत अशी भावना पाहिजे. मग मूर्ती दिसली तर मूर्ती देखील परमात्म्यापासून आलेली आहे अशी भावना पाहिजे. आणि नामस्मरणाचं पथ्य असं की हरी आणि हर याच्यामध्ये फरक करता कामा नये. विष्णू आणि शिव वेगळे, नाहीतर तो विष्णूंना विष्णूंची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण न करण्याची अशी सवय असणारा भक्त ज्या घरी गेला तिथं विष्णूंची मूर्तीच नव्हती तेव्हा दत्तात्रयांची पूजा करायला लागला. पण ब्रह्मा आणि महेश जे होते त्याच्यातले त्यांच्या नाकांपाशी त्यांनी बोळे लावले, त्यांच्या कानात बोळे लावले, विष्णूंची पूजा करायची ना, हे दोघं ऐकले यांना सुवास जर आला मी उदबत्ती लावली आहे त्याचा तर काय, तसं नको व्हायला. नैवेद्य देखील फक्त विष्णूंना असल्यामुळं त्यांच्या ओठांना पट्ट्या लावल्या. असा हरी आणि हर देव एकमेकांपासून वेगळे आहेत असा भाव बोध नको. तुम्हाला दत्त आवडतात म्हणून पण परमात्माच आहे, तुम्हाला गणपती आवडतो म्हणून पण परमात्माच आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम करतासी ब्रह्माचं वर्णन आहे गणपतीला लावलेलं आहे. आणि निरनिराळ्या देवतांची विष्णूंची तेव्हाही असंच म्हणतात आणि शिवांची तेव्हाही असंच म्हणतात, ते ब्रह्मस्वरूपच आहेत या भावनेनी पूजा करायची हाही एक मुख्य बोध आहे नामस्मरण करत असताना. म्हणून नामी जो आहे तो परमात्मा आहे अशा प्रकारे नामी नाम आणि नामधारक हे तिन्ही सच्चिदानंद आहेत अशा प्रकारचा भाव पाहिजे. नापरब्रह्मवेदार्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा जर भाव असेल तर त्या भावाचा परत भाव हा शब्द आला. बघा मन बुद्धी चित्त अंतःकरण या सगळ्यांचं सहकार्य लागेल याच्यासाठी. जर बुद्धी वेगळा विचार करते काय खुळचट कल्पना आहेत असं बुद्धी तर्क लढवते नामस्मरण नाही होणार. म्हणून भाव पाहिजे, या भावानी तुम्ही नाम घेतलं पाहिजे. असा जर भाव त्याच्यामध्ये निर्माण झाला या नामस्मरणामध्ये तर नाम घेताना अतिरुची निर्माण होते, आनंद निर्माण होतो आणि तो आनंद निर्माण झाल्यामुळं अवांतर जे विचार आहेत तर ते विचार येतच नाहीत. ज्या ठिकाणी रुची असते त्या ठिकाणी एकाग्रता घडते. कधी कधी कोणीतरी आई एखाद्या मुलाला घेऊन माझ्याकडे येते आणि म्हणते की याला काहीतरी सांगा, हा अभ्यास करत नाही, त्याच्याऐवजी खेळतो वगैरे. मी मनात म्हणतो की त्याला खेळ आवडतो, त्याला अभ्यास आवडत नाहीये म्हणून तो अभ्यास करत नाहीये. त्यांना नाही म्हणत, त्यांना काय म्हणणार, कारण ते समजल्यामुळेच ते आलेले असतात. पण जे आवडतो जे आवडतं तिथं त्याचं मन जातं. अभ्यास जर आवडला तर अभ्यासापाशी मन जाईल. जी खूप हुशार मुलं आहेत त्यांचं असं होतं की बाकीच्या गोष्टी न आवडता अभ्यासच इतका आवडतो की बाकीचे विचार पार थांबून जातात. म्हणून नामस्मरण जर खूप आवडलं अशा भावनेमुळे नामस्मरण आवडतं मग अवांतर विचार येत नाहीत. पहिला अडथळा हाच असतो की खूप विचार येतात. याचं कारण तुम्हाला बाकीचं सगळं आवडतं ना आणि इथं नुसती आपली कसरत काहीतरी. ते जोग महाराज काशीला गेलेले असताना तिथल्या घाटावरून ते आपले सकाळच्या वेळेला चाललेले होते तर कितीतरी ब्राह्मण नाक धरून बसलेले होते, कोणी काहीतरी ते पाठ म्हणत होते. तर तसे ते खणखणीत मनुष्य होता. ते तिथं त्यांना ते सगळं पाहून असं वाटलं की काय होणार या असल्या परमार्थामुळं. त्यामुळे त्यांनी एकदा हडेल हप असं म्हणाले आणि एक दो असं म्हणून चाल, कारण हे एक दो चालल्यासारखंच आहे ना. त्याच्यात काहीतरी भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, हडेल हप्पी करून कसं होईल? नामस्मरण करायचं इतक्या इतक्या माळा ओढल्यामुळे होतं, कसं काय इतक्या इतक्या माळा ओढल्यामुळे होणार? एक नाम पुरे असं कबीर म्हणतात. तो कमाल म्हणाला की मी सांगितलं, एक मनुष्य आला ता कबीर साहेब कुठे विचारत होता. मी त्याला असं म्हटलं की कबीर साहेब बाहेर गेलेले आहेत. मग तो म्हणाला की तुम्ही सांगितलं तरी चालेल, नामस्मरण कसं आणि किती करायचं? तेव्हा कमाल असं म्हणाले की ठीक आहे, पूर्ण भाव एकवटून सकाळी एकदा म्हण, दुपारी एकदा म्हण आणि रात्री एकदा म्हण, पूर्ण भाव एकवटून म्हण, म्हणजे त्यावेळेला तू अगदी एकरूपच हो. मग थोड्या वेळानी कबीर घरी आले. कमाल म्हणाले की एक साधक आलेला होता, तो विचारत होता की नाम कसं घ्यायचं. मी त्याला सांगितलं की एकदा सकाळी घे, एकदा दुपारी घे, एकदा रात्री घे. ते म्हणाले अरे तीन वेळेला कशाला सांगितलंस, एकदाच घे की झालं. याचा अर्थ असा की या भावनेने एकदा घेतलं की झालं. स्वरूपानंद म्हणत असत की 5-10 मिनिटं बसावं, 5-10 मिनिटंच बसायला लागले. मग आता ही 5-10 मिनिटं कसं बसावं? अनुग्रह दिल्यानंतर ते असं सांगत असत की सगळं वायुमंडल आणि चैतन्य सगळं या भागामध्ये एकवटलंय. असं होतं. अशा भावनेमध्ये आपण 5-10 मिनिटं थांबून राहावं असं जर ते म्हटले तरी भावना देखील निर्माण होत नाही, कसलं वायुमंडल आणि कसलं काय. मग 5-10 मिनिटं बसून काय होणार? आणि कोणीतरी स्वामीजींना पत्र लिहिलेलं होतं की अंतरी वळवोनी या मना गगन दावी का. स्वामीच कोणाच्या तरी घरी गेलेले होते, ध्यानाला बसू म्हटल्यावर ते म्हणाले चला गच्चीवर. गच्चीवर कशाला? तिथं ते उताणे पडून आकाश पाहत होते. स्वरूपानंद असं म्हणाले की अंतरी वळवोनी या मना गगन दावी, म्हणून आम्ही उलथे झोपतो गच्चीवर आणि आकाशाकडे पाहत राहतो. हे ध्यान आहे. गगन म्हणजे कोणतं गगन? मनात मन अंतरात वळवा आणि गगनाला गगनाकडे डोळे लावा, हे काही ध्यान नाहीये. म्हणून नामस्मरण असो किंवा ध्यान असो कशा पद्धतीने करायला पाहिजे, अशा पद्धतीने जो नामस्मरण करेल त्याचे अवांतर विचार, विचारांचा प्रश्नच, विचारांची अडचणच येत नाही. मन एकविध होतं, फक्त नामावर येतं. मनात गोष्टी आमच्या सांसारिक इच्छा पुऱ्या व्हाव्यात म्हणून नामाचा दोषा लावलेला आहे, हे नामस्मरण नाही. गोंदोलेकर महाराज असं म्हणत असत की आपल्याकडची कामधेनू विकत देऊन, कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखं आहे अशा प्रकारे नामस्मरण करणं म्हणजे. पण नामस्मरण म्हणजे काय? आमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतात हे नामस्मरण नाहीये. ही संतांची भेट नाहीये, संतांचं दर्शन याच्याकरता नाहीये. म्हणून जेव्हा अशा पद्धतीने नामस्मरण होतं तेव्हा नाम घेणारा आपल्या स्वतःला देखील विसरतो. म्हणजे आपण नामस्मरणाला बसलेले आहोत हा देखील भाव नाहीसा होतो. प्रत्येक नामाबरोबर आपल्या स्वतःला विसरणं होतं कुठेतरी. परमात्म्याची आठवण आणि आपल्या स्वतःला विसरणं, याच्यामध्ये परमात्म्याची आठवण ठेवणं हे करायला लागतं. प्रत्येक वेळेला तो जाणून बुजून लक्षात घेऊन म्हणतो आहे की आपण, लक्षात घेऊन म्हणतो आहे की आपण परमात्मा स्वरूप आहोत हे लक्षात घेऊन नाम घेतो आहे. असं होत असताना नामाला इतकं प्राधान्य येतं, त्या भावाला इतकं प्राधान्य येतं की आपला विसर पडतो. नाम घेणारा आपल्या स्वतःला विसरतो. आपल्या स्वतःला विसरतो तेव्हा तो लक्षात ठेवून जरी घेत असला तरी देखील परमात्म्याशी एकरूप झालेला नसतो. तो आनंद कसा आहे ते त्याला अजून समजलेलं नसतं, पण आपल्या स्वतःला विसरलेला असतो. त्यावेळेला नामस्मरणाच्या वेळेला असणारं द्वार उघडतं. नाम घेत असताना नाम घेणारा आपल्या स्वतःला देह मन बुद्धीला पार विसरून जातो. भक्तीच्या किंवा नामस्मरणाच्या प्रक्रियेमध्ये तू हा इतका प्रधान राहतो, नाम हे इतकं प्रधान राहतं की घेणारा आपल्या स्वतःलाच विसरतो, तेव्हा तो देवाच्या द्वारात म्हणजे आता ते होण्याची शक्यता झाली. आता एकरूपता त्याच्या पाठोपाठ घडेल, पण आत्ता तो द्वारात आहे. आणि हेच ध्यानाच्या वेळेला उलट घडतं. ध्यानाच्या वेळेला समोरचा विचार संपतो, म्हणजे तू संपतो आणि केवळ शुद्ध स्वरूपाने जाणीव शिल्लक राहते आणि मग त्या जाणीवेला आत्मबोध होतो. या ठिकाणी मी संपतो, माझी आठवण पूर्ण नाहीशी होते आणि तो देवाच्या द्वारामध्ये उभा राहतो. हे सुरुवातीला क्षणिक होतं आणि क्षणभरी याच्यामध्ये असं आहे की पुढचा क्षण ही जी गोष्ट आहे तर ती कल्पनाच आहे. आता तुम्ही या क्षणामध्ये आहात, चालू क्षणामध्ये आता तुम्ही आहात. मी थांबलो तेवढ्याही वेळात तुम्ही चालू क्षणातच होतात. जेवढ्या वेळ मी बोलायचं थांबलो, कारण तुम्ही एकविध होऊन लक्ष देऊन होतात की आता हे काय म्हणणार आहेत, पण म्हटले तिथं थांबलात आणि तुम्ही चालू क्षणात होतात. इतर परिभाषेत तुमचे कितीतरी क्षण निघून गेलेले होते. एरवी एका क्षणामागून दुसरा क्षण जायला किती पटकन निघून जातो, पण तुम्ही जेव्हा थांबून राहिलात तेव्हा तुमचा क्षणच संपत नव्हता. झालं की नाही? तशा प्रकारे क्षणभर उभा जो राहतो, क्षणभर उभा राहिल्यानंतर पुढचा क्षणच येत नाही ना. त्या उभं राहण्यामध्येच, म्हणून अमन अवस्थेमध्ये किंवा उन्मन अवस्थेमध्ये देखील ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये एक क्षण साधला की पुढचा क्षणच येत नाही ना. नंतर जेव्हा विचार उद्भवतो तेव्हा नेहमीच्या परिभाषेतले कितीतरी क्षण निघून गेलेले असतात, पण आत्ता मात्र एका क्षणासारखंच झालं. कधी कधी सगळं ध्यान असं होतं की एक क्षण बसलो की काय. थोडं मी फरक करेन, तुम्हाला असं वाटतं की दीड तास झाला, खरं म्हणजे आपण अर्धा तास बसलो असं वाटतं की काय. त्याचा अर्थ तोच आहे, काळाची गणती गेली ना तुमची. हा तो क्षणभरी आहे. नामस्मरण करताना देखील असं, नाम घेणारा आपल्या स्वतःला विसरला हा पहिला क्षण, आणि नाम चालू आहे, पहिलाच क्षण चालू आहे, नाम चालू आहे, त्याच क्षणात आहे, विसरलेला आहे तोपर्यंत ते घडतं. मी नाम घेतो ही भावना आली की झालं, द्वैत झालं, स्थळ काळ सगळं निर्माण झालं. मग क्षणांची आत्ता आपली जशी गणना एरवी असते तशी सुरू होते. हे ते द्वार आहे आणि हे ते क्षणभर उभं राहणं आहे. चांगला विषय, आपण पुढच्या वेळेला बघू. घड्याळाकडे मगाशी माझं लक्ष गेलं तेव्हा 9:45 कमी होते, पण माझं सांगायचं राहिलेलं होतं की क्षण कसा नामस्मरणामध्ये मिळतो. मी नाम घेतो ही भावना नाहीशी होते आणि तो क्षण मिळतो. आणि 10 मिनिटं गेली असा तो क्षण असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज निरूपण करणारे पुष्कळ म्हणतात, अरे क्षणभर उभे राहा. कसं क्षणभर उभे राहा, कसला क्षण? त्यावेळेला तुम्ही तिथं क्षणच विसरून जाता आणि जो तुम्हाला नंतर आठवण होईल तेव्हा तेवढा मोठा तो क्षण असतो. परत 1 मिनिट गेलं, क्षण चालूच होता. असं ते क्षणभर उभं राहणं आहे. अशा रीतीने जो तल्लीन होतो त्याने चारही मुक्ती प्राप्त केल्या. ते अर्थात आता नंतर नाही तर पुढचा क्षण. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु। स्वामी जी बोला जगद्गुरु श्री परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय